चीनीमंडी.com पॉडकास्ट वीजी डेली शुगर मार्केट अपडेट. गुरुवार 6 फेब्रुवारी 2020. डोमेस्टिक मार्केट. देशभरात बाजारपेठेत शांतता दिसून आली. महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3,250 रुपये ते 3,275 रुपये प्रति क्विंटल राहिला. तर M30 साखरेचा व्यापार 3,270 रुपये ते 3,325 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3,320 रुपये ते 3,375 रुपये होता. गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3,230 रुपये ते 3,260 रुपये राहिला. तर M30चा व्यापार 3,300 रुपये ते 3,340 रुपये होता. कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3,565 रुपये ते 3,580 रुपये राहिला. तर M30चा व्यापार 3,600 रुपये ते 3,630 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,310 रुपये ते 3,400 रुपये होता. तर M30चा व्यापार 3,375 रुपये राहिला. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट जरी किमती गगनाला भिडल्या आहेत, तरी भारतात अद्याप मागणी तीव्र झाली नाही. मागणी वाढत जाईल अशी निर्यातदारांना आशा आहे. एक्स फॅक्टरीनुसार सीझन 2018-19 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23,700 रुपये ते 23,800 रुपये आहे. एक्स फॅक्टरीनुसार डिसेंबर 2019-20 100 कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 24,100 रुपये ते 24,300 रुपये आहे. भारतीय पांढऱ्या साखरेचे एफओब इंडिकेशन 150 असलेल्या सीझन 2018-19 साठी $372 ते $374 पर्यंत आहेत आणि 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी एफओब इंडिकेशन $380 ते $382 पर्यंत आहेत. लंडन व्हाईट शुगर फ्रंटमंथ कॉन्ट्रॅक्ट $416 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंटमंथ कॉन्ट्रॅक्ट 14.76 प्रति सेन्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.18 झाला तर ब्राझिलियन रॉयलचा व्यापार 4.21 झाला. क्रूड फ्युचर्स 3,655 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $51.30 होते. इक्विटी. BSE सेन्सेक्स 173.37 अंकांनी वर येऊन 41,306.03 अंकावर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE Nifty 48.80 अंकांनी वर येऊन 12,137.95 अंकावर बंद झाला.